तुम्हाला माहिती लहान बाळ पहिल्यांदी काय म्हणायला शिकत? अ आ आई, या बोबड्या बोलांनीच ते शिकायला सुरुवात करत. आणि असं शिकता शिकता ते त्याच्या चिमण्या डोळ्यांनी अवतीभोवती पाहायलाही लागत. तेव्हा त्याला दिसते चिवचिव करत त्याच्या अंगणात येणारी चिवताई, झाडावर बसलेला कावकाव करणारा कावळा, म्याव म्याव करणारी मनी माऊ आणि भू भू करून भुंकणारा कुत्रा, तुरू तुरू चालणारं बदक, पाण्यावर डुलणारं कमळ, मऊ मऊ ससा आणि त्याहूनही कोमल आईचा मायेचा हात, झुकझुक करत चिट्टी वाजवत जाणारी गाडी आणि पुढचं गाणं शिकवतय मायेची बाराखडी. आता बाळाचा लाडका मामा बाळाला काय म्हणतोय पहा. सांगतय गाणं नंबर 10.
आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका. अ आ आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका. प प पतंग आभाळात उडे, ढ ढ ढगात चांदो मामा दडे, घ घ घड्याळ थ थ थवा, बाळ जरी खट्याळ तरी मला हवा, बाळ जरी खट्याळ तरी मला हवा. अ आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका दे. ह ह हम्मा गोड दूध देते, ह ह हम्मा गोड दूध देते, च च चिवू अंगणात येते, च च चिवू अंगणात येते. भ भ भटजी स स ससा, मांडीवर बसा नि खुद कन हसा, मांडीवर बसा नि खुद कन हसा. अ आ आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका. क क कमळ पाण्यावर डोले, क क कमळ पाण्यावर डोले, ब ब बदक तुरु तुरु चाले, ब ब बदक तुरु तुरु चाले, ग ग गाडी झुक झुक जाई, ग ग गाडी झुक झुक जाई, बाळ माझे कसे गोड गाणे गाई, बाळ माझे कसे गोड गाणे गाई. अ आ आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका.